चीनी मंडी .com पॉडकास्ट। ऊस शेतकऱ्यांनी केली प्रति टन 3,200 रुपये एफआरपीची मागणी। कर्नाटक स्टेट शुगर केन ग्रोअर्स असोसिएशनने सरकारकडून ऊसासाठी लवकरात लवकर 3,200 रुपये प्रति टनच्या माफक एफआरपीची घोषणा करण्याचा आग्रह केलाय। असोसिएशनचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी पात्राचार्य भवनमध्ये सांगितले की केंद्र सरकार गेल्या 2 वर्षापासून ऊसासाठी एफआरपीची घोषणा करण्यात अपयशी ठरली आहे, जे उत्पादकांसाठी चिंतेचं कारण बनले आहे। साखर कारखानदारांच्या दबावामुळे सरकार गप्प असल्याचा दावा करून शांताकुमार म्हणाले, खासदारही शेतकऱ्यांच्या बाजूने बोलण्यात अपयशी ठरले आहेत। यावर्षी सरकारकडे प्रतिटन 3,200 रुपये एफआरपीची मागणी केली आहे। संघाचे पदाधिकारी किराग सूर शंकर, एसएच रामगोंडा आणि नागराज आदी उपस्थित होते।